योहाना से पहले पत्र
अध्याय 3।
आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले, यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे ते पहा। आणि आपण तसे आहोत यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही। प्रियजन हो, आपण आता देवाची मुले आहोत आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रगट झाले नाही, तरी आपल्याला हे माहित आहे की तो प्रगट झाल्यास आपण त्यासारखे होऊ, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल। ज्या कोणाला त्या संबंधाने ही आशा आहे, तो जसा तो शुद्ध आहे तसा आपणाला शुद्ध करीतो। जो कोणी पाप करीतो तो स्वैर वर्तन करीतो। पाप हे स्वैर वर्तन आहे। तुम्हाला हे माहित आहे की पापे हरण करावी म्हणून तो प्रगट झाला, त्याच्या ठाई पाप नाही। जो कोणी त्याच्या ठाई राहतो तो पाप करीत नाही। जो कोणी पाप करीतो त्याने त्याला पाहिले नाही व त्याला ओळखिलेही नाही। मुलांनो, कोणी तुम्हास बहकवू नये। जसा तो नीतिमान आहे तसा नीतीने वागणारा इसमही नीतिमान आहे। जो पाप करीतो तो सैतानापासून आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करीत आहे। सैतानाची कृत्ये नष्ट करावी यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला। जो कोणी देवापासून जन्मला आहे तो पाप करीत नाही, कारण त्याचे बीज त्याचमध्ये राहते। त्याच्याने पाप करवत नाही, कारण तो देवापासून जन्मला आहे। यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड होतात। जो कोणी नीतीने वागत नाही तो देवापासून नाही, व जो आपल्या बंधूवर प्रीती करीत नाही तो ही नाही। जो संदेश तुम्ही प्रारंभापासून ऐकला तो हाच आहे की आपण एकमेकांवर प्रीती करावे। जसा काईन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला, तसे आपण नसावे। त्याने त्याचा वध कशासाठी केला? त्याची कृत्ये दुष्ट होती आणि त्याच्या बंधूची नीतीची होती, यामुळे केला। बंधूंनो, जग तुमचा द्वेष करते याचे आश्चर्य मानू नका। आपण बंधू वर्गावर प्रीती करीतो यावरून आपण समजतो की आपण मरणातून निघून जीवनात आलो आहोत। जो प्रीती करीत नाही तो मरणात राहतो। जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करीतो तो नरहिंसक आहे, आणि कोणाही नरहिंसकाच्या ठाई सर्वकालिक जीवन राहत नाही हे तुम्हास माहित आहे। त्याने आपल्या करिता स्वप्राण अर्पिला, यावरून आपल्याला प्रीतीचे ज्ञान झाले आहे। म्हणून आपणही आपल्या बंधूकरिता स्वप्राण अर्पिला पाहिजे। तर मग आपल्या जवळ संसाराची साधने असून व आपला बंधू गरजवंत आहे हे पाहून जो स्वतःला त्याबद्दल कळवळा येऊ देत नाही, त्याच्या ठाई देवाची प्रीती कशी राहते? मुलांनो, आपल्या शब्दांनी किंवा जिव्हेने नव्हे तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी। आपण सत्याचे आहो हे यावरून आपल्याला समजेल, आणि ज्या कशाविषयी आपले मन आपल्या स्वतःला दोषी ठरविते त्याविषयी आपण स्वतःच्या मनाला त्यास समोर उमेद देऊ, कारण देव आपल्या मनापेक्षा थोर आहे, त्याला सर्व काही कळते। प्रियजन हो, आपले मन आपल्याला दोषी ठरवित नसेल तर आपल्याला देवासमोर धैर्य आहे, आणि आपण जे काही मागतो ते त्याच पासून आपल्याला मिळते, कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो व त्याच्या दृष्टीने जे आवडते ते करीतो। ही त्याची आज्ञा आहे की त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या नामावर आपण विश्वास ठेवावा, आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे आपण एकमेकांवर प्रीती करावी. त्याच्या आज्ञा पाळणारा इसम त्याच्या ठाई राहतो व तो त्या इसमाच्या ठाई राहतो. त्याने जो आत्मा आपल्याला दिला त्यावरून आपल्याला कळते की तो आपल्या ठाई राहतो.